येशिया अध्याय 11. येशियाच्या बुद्याला अंकुर फुटेल व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर येईल. परमेश्वराचे भय त्याचा हर्ष उल्लास होईल. त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरून तो निर्णय करणार नाही. याउलट तो दिनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखदंडाने पृथ्वीला तडाखा देईल आणि फुंकाराने दुष्टांना ठार करील. धार्मिकता त्याचा कमरबंद असेल आणि विश्वास त्याचा कमरवेस्टर्न होईल. लांडगा कोकरासोबत राहील आणि चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील. लहान मूल त्यांना चालविल. गाय व अस्वल एकत्र चरतील आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, ताणे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल आणि दूध पिते बालक सापाच्या बिळात आपला हात घालीन. माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या दिवशी येशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशाणी असे उभे होईल. राष्ट्रे त्यास शोधून काढतील आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल. त्या दिवशी असे होईल की प्रभू आपल्या अशुर, मिसर, पथ्रोस, कुश, एलाम, सिनार, हमात व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरित लोकांस परत मिळवण्यासाठी आपले हात लांब करील. तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व इस्रायलातून बहिष्कृत केलेल्या आणि यहुदातील विखुरलेल्यांस पृथ्वीच्या चारही दिशाकडून एकत्र करील. तो इफ्रायमाचे वैर संपवेल आणि यहुदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल. इफ्रायम यहुदाचा द्वेष करणार नाही आणि यहुदा इफ्रायमाशी विरोध करणार नाही. याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यावर झडप घालतील आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील. अदोम व मवाब यांच्यावर ते हमला करतील आणि अमोनाचे लोक त्यांच्या आज्ञा पाळतील. परमेश्वर मिस्राच्या समुद्राची खाडी दुभागील. आपल्या उष्ण श्वासाने फरात नदीवर आपला हात चालवेल आणि जोडे घालून तिला ओलांडता येईल. अशा रीतीने तिला 7 फाट्यांमध्ये विभागील. इस्रायल मिस्र देशातून वर आला तेव्हा त्याचप्रमाणे त्याच्या अवशिष्ट लोकास अशुरातून परतण्यास हम रस्ता होईल.